दशक चौथा समास सहावा वंदन भक्ति श्रीराम मागा जाले निरूपण पाचवे भक्तीचे लक्षण आता एका सावधान सहावी भक्ती श्रीराम सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन संत साधू आणि सज्जन नमस्कारीत जावे श्रीराम सूर्यासी करावे नमस्कार देवासी करावे नमस्कार सद्गुरुस करावे नमस्कार साष्टांग भावे श्रीराम साष्टांग नमस्कार सो अधिकारू नाना प्रतिमा देवगुरु अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा श्रीराम छप्पन्न कोटी वसुमती मधे विष्णुमूर्ती असती तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे श्रीराम पशुपती श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती तैसाची नमावा मारुती नित्यनेमे विशेष शंकर शेष शाहीच मार्तंडो मारुतीस्तथा एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः भक्त ज्ञानी आणि वीतरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखो निवेगी नमस्कार घालावे श्रीराम वेदज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ पंडित पुराणिक आणि विद्वज्जन याज्ञिक वैदिक पवित्र जन नमस्कारीत जावे श्रीराम जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरुचे अधिष्ठान या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे श्रीराम गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांच्या अवतार मूर्ती नाना देव सांगो किती पृथकाकारे श्रीराम सर्व देवास नमस्कारिले ते एका भगवंतास पावले येदर्थी एक वचन बोलिले आहे ते ऐका आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवं प्रतिगच्छति या कारणे सर्व देवांसी नमस्कारावे अत्यादरेसी अधिष्ठान मानिता देवासी परम सौख्य वाटे श्रीराम देव देवाची अधिष्ठाने सत्पात्रे सद्गुरुची स्थाने या कारणे नमस्कार करणे उभय मार्गी श्रीराम नमस्कारे लीनता घडे नमस्कारे विकल्प मोडे नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रासी श्रीराम नमस्कारे दोष जाती नमस्कारे अन्याय क्ष्मती नमस्कारे मोडली जडती समाधाने श्रीराम सिसा परता नाही दंड ऐसे बोलती उदंड या कारणे अखंड देवभक्त वंदावे श्रीराम नमस्कारे कृपा उचंबळे नमस्कारे प्रसन्नता प्रबळे नमस्कारे गुरुदेव बोळे साधकावरी श्रीराम निशेष करीता नमस्कार नासती दोषांसे गिरिवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी श्रीराम नमस्कारे पतित पावन नमस्कारे संतांशी शरण नमस्कारे जन्म मरण दुरी दुर्हावे श्रीराम परम अन्याय करूनी आला आणि साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी श्रीराम या कारणे नमस्कारा परते आणिक नाही अनुसरते नमस्कारे प्राणियाते सद्बुद्धी लागे श्रीराम नमस्कार नमस्कारास वेचावे न लगे नमस्कारक सा कष्टावे न लगे नमस्कारास काहीच न लगे उपकरण सामग्री श्रीराम नमस्कार ऐसे नाही सोपे नमस्कार करावा अनन्य रूपे नाना साधनी साक्षपे कासया सिनावे श्रीराम साधक भावे नमस्कारा घाली त्याची चिंता साधूस लागली सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे श्रीराम या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे वोळती वरिष्ठ येथे सांगितली पष्ट सहा विभक्ती श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वंदन भक्ती नाम सामास सहावा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक चौथा समास सातवा दास्य भक्ति श्रीराम मागा झाले निरूपण साहवे भक्तीचे लक्षण आता ऐका समाधान सावधान सातवी भक्ती श्रीराम सातवे भजन ते दास्य जाणावे पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधचे असावे देवद्वारी श्रीराम देवाचे वैभव सांभाळावे न्यून पूर्ण पडोचिने दावे चढते वाढते वाढवावे भजन देवाचे श्रीराम बंगली देवाळये करावी मोडली सरोवरे बांधावी सोफे धर्मशाळा चालवावी नूतनची कार्ये श्रीराम नाना रचना जीर्ण जर्जर त्यांचे करावे जीर्णोद्धार पडिले कार्य ते सत्वर चालवित जावे श्रीराम गज रथ तुरंग सिंहासने चौकिया शिबिका सुखासने मंचकडोल्हारे विमाने नूतनची करावी श्रीराम मेघडंबरे छत्रे चामरे सूर्यापाने निशाणे अपारे नित्य नूतन अत्यादरे सांभाळित जावी श्रीराम नाना प्रकारींची याने बैसावयाची उत्तम स्थाने बहुविध सुवर्णासने येतने करीत जावी श्रीराम भुवने कोठड्या पेट्या मांदुसा रांझण कोहळी घागरी बहुवसा संपूर्ण द्रव्यांश ऐसा अति येतने करावा श्रीराम भुयेरी तळघरे आणी विवरे नाना स्थळे गुप्तद्वारे अनर्ध्ये वस्तूंची भांडारे येतने करीत जावी श्रीराम अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना रत्ने मनोहरे नाना धातू सुवर्ण पात्रे येने करीत जावी श्रीराम पुष्पवाटिका नाना बने नाना तरुवरांशी बने पावती करावी जीवने तया वृक्षासी श्रीराम नाना पशूंची या शाळा नाना पक्षी चित्रशाळा नाना वाद्ये नाट्यशाळा गुणी गायक बहुसाल श्रीराम स्वयंपाक गृहे भोजनशाळा सामग्री गृहे धर्मशाळा निद्रिस्ताकारणे पडशाळा विशाळ स्थळे श्रीराम नाना परिमळ द्रव्यांची स्थळे नाना खाद्य फळांची स्थळे नाना रसांची नाना स्थळे येतने करीत जावी श्रीराम नाना वस्तांची नाना स्थाने बंगली करावी नूतने देवाचे वैभव वचने किती म्हणवनी बोलावे श्रीराम सर्वाठाई अतिसादर आणि दास्यत्वासही तत्पर कार्यभागाचा विसर पडणार नाही श्रीराम जयंत्या पर्वे मोहोत्सव असंभाव्य चालती वैभव जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती श्रीराम ऐसे वचन चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे पडिले प्रसंगी सावधासावे सर्व काळ श्रीराम जे जे काही पाहिजे ते तत्काळची दे जे अत्यंत आवडी की जे सकळ सेवा श्रीराम चरणक्षाळणे स्नाने आचमने गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूप दीप नैवेद्य श्रीराम शयेना कारणे उत्तम स्थळे जळे ठेवावी सुशीतळे तांबोल गायने रसाळे रागरंगे करावी श्रीराम परिमळ द्रव्ये आणि फुलेले नाना सुगंधेल तेले खाद्य फळे बहुसाले सन्निधची असावी श्रीराम सडे संमार्दने करावी उदक पात्रे उदके भरावी वसने प्रक्षालून आणावी उत्तमोत्तमे श्रीराम सकळांचे करावे पारपत्य आलयाचे करावे अतिथ्य ऐसी हे जाणावी सत्य सातवी भक्ती श्रीराम वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे श्रीराम ऐसी हे सातवी भक्ती निरोपिली येथामती प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावी ऐसे दास्य करावे देवाचे येण्याची प्रकारे सद्गुरुचे प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे करीत जावे श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दास्य भक्ती निरूपण नाम समास सातवा श्री राम श्री राम श्री राम, जय जय रघुवीर समर्थ। दशक चौथा समास आठवा सख्य भक्ति। श्री राम मागा झाले निरूपण, सातवे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान आठवी भक्ती। श्रीराम देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे। श्रीराम देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त। श्रीराम भक्ती भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा। श्रीराम आपण तैसेची वर्तावे, आपणाशी तेच आवडावे, मनासारखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त। श्रीराम देवाच्या सख्यत्वा कारणे, आपुले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर ते हे वेचावे। श्रीराम सांडून आपली संसार वेथा, करित दावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या। देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा। आपुले आघवेची जावे, परिदेवासी सख्य राहावे, ऐसी प्रीती जिवे भावे, भगवंती लागावी। श्रीराम देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परम प्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे। श्रीराम ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळता, विवरद्वारे काढिले। श्रीराम देव सख्यत्वे राहे आपणासी, ते तो वर्म आपणासी पासी, आपणाची पासी, आपण वे वचने बोलावी जैसी, तैसी येती प्रसाद। श्रीराम आपण असता अनन्य भावे, देव तत्काळ चिपावे, आपण त्रास घेता जीवे, देव हि त्रासे। श्रीराम ये यथा माम प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्। जैसे जयाचे भजन, तैसाची देव हि आपण, म्हणवणी हे आवघे जाण, आपणाची पासी। श्रीराम आपुल्या मना सारिखे न घडे, तेणे गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली। श्रीराम मेघ चातकावरी वोळेना, तरी चातक पालटेना, चंद्र वेळेशी उगवेना, तरी चकोर अनन्य। श्रीराम ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व सांडूचिनये। श्रीराम सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोत, विद्या लक्ष्मी धन चित्त सकळ परमात्मा। श्रीराम देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे। श्रीराम म्हणवणी ऐसे न करावे, सख्य तरी खरेची करावे, अंतरी सुदृढ धरावे परमेश्वरासी। श्रीराम आपुलिया मनोगता कारणे, देवावरी क्रोधासे येणे, ऐसी नवेद की लक्षणे सख्य भक्तीची। श्रीराम देवाचे जे मनोगत, तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की। श्रीराम देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची कृपा स्वभावे कृपाळू देव। श्रीराम पाहाता देवाचे कृपेशी, मातेशी कृपा कायेसी, मातावधी बाळकाशी विपत्ती काळी। श्रीराम देवे भक्त कोण वधिला, कधी देखिला ना ऐकिला, शरणागतास देव जाला वज्र पंजरू। श्रीराम देव भक्तांचा कैवारी, देवपतितांसी तारी, देव होय साहाकारी अनाथांचा। श्रीराम देव अनाथांचा कैपक्षी, नाना संकटा पासून रक्षी धावीन नलांतर साक्षी गजेंद्रा कारणे श्रीराम देव कृपेचा सागरू देव करुणेचा जळधरू देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही श्रीराम देव प्रीती राखो जाणे देवासी करावे साजणे जीवलगे आवघी पिसुणे कामा न येती श्रीराम सख्य देवाचे तुटेना प्रीती देवाची विटेना देव कदा पालटेना शरणागतासी श्रीराम म्हणोनी सख्य देवासी करावे हितगुज तयासी सांगावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षणाईसे श्रीराम जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलिला हा विचारू म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुसी असावा श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सख्य भक्ती निरूपण नाम समास आठवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक चौथा समास नववा आत्मनिवेदन भक्ती श्रीराम मागा जाले निरूपण आठवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान भक्ती नवमी श्रीराम नवमी निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे ते हे सांगिजेल स्वभावे प्रांजळ करुणी श्रीराम ऐका निवेदनाचे लक्षण देवासी वाहावे आपण करावे तत्व विवरण म्हणजे कळे श्रीराम मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे हे आवघेची जाणावे विलक्षण श्रीराम लक्षण असोन विलक्षण ज्ञान असोन अज्ञान भक्त असोन विभक्तपण ते हे ऐसे श्रीराम भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे विचारे वीण काहीच नव्हे समाधान श्रीराम तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी श्रीराम मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार करिता उघडा आपण नाही श्रीराम तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले श्रीराम तत्वरूप सकळ भासे विवेक पाहाता निरसे प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा श्रीराम एक मुख्य परमेश्वरू दुसरी प्रकृती जगदाकारू तिसरा आपण कैचा चोरू आणिला मध्ये श्रीराम ऐसेच हे सिद्धची असता नाथली लागे देह अहंता परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे श्रीराम पाहाता तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना विश्वाकारे वेक्तीनाना तत्वे विस्तारली श्रीराम तत्वे साक्षत्वे वोसरती साक्षत्व नुरे आत्मप्रचीती आत्मा असे आदियंती आपण कैचा श्रीराम आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे श्रीराम सोहम हौसा हे उत्तर याचे पाहावे अर्थांतर पाहाता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे श्रीराम आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे अनन्य अनन्य म्हणजे नाही अन्य आपण कैचा तेथे श्रीराम आत्मा म्हणजे तो अद्वैत जेथे नाही द्वैताद्वैत तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा श्रीराम आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण जेथे नाही गुणागुण निखळ निर्गुणी आपण कोण कैचा श्रीराम त्वं पद तत्पद असिपद निरसुनी सकळ भेदाभेद वस्तूढाईची अभेद आपण कैचा श्रीराम निरसिता जीव शिव उपाधी जीव शिवची कैचे आधी स्वरूपी होता दृढ बुद्धी आपण कैचा श्रीराम आपण मिथ्या साच देव देवभक्त अनन्य भाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम।